किती क फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती कोणी त्यांची महती गणती ठेविली असे परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले श्रीहरिचरणी अर्पिले कमल पुष्पते अमर ठेले मोक्षदायी अति पावन। वीर सावरकरांनी या पंक्तींमध्ये सार्थक जगण्याचं किती समर्पक वर्णन केलं आहे। असं सफल सार्थ आयुष्य कोणाच्या वाट्याला येतं ज्यांनी समोर काही उच्चतर ध्येय ठेवलं आहे आणि ते प्राप्त करण्याकरता जे तन मन धनपूर्वक श्रमतात झिजतात प्रसंगी संपतातही त्यांना आपली ही जीवने या कमलपुष्पाच्या सुगंधाने सुगंधित होवो।
ध्येयाचा सुगंध लाभला जीवना ध्येयाचा सुगंध लाभला जीवना आता समर्पणा पूर्ण भावे आता समर्पणा पूर्ण भावे पूर्ण भावे ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। क्रोध अहंकार जाव निरसून क्रोध अहंकार जाव निरसून विशुद्ध कांचन उजळावे विशुद्ध कांचन उजळावे उजळावे ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। ईर्षा असूयेला नाही येथ स्थान ईर्षा असूयेला नाही येथ स्थान निर्मळ चैतन्य खळाळते निर्मळ चैतन्य खळाळते खळाळते ध्येयाचा सुगंध लाभला जीव प्रबोधिनी पद्म हिंदू राष्ट्र पायी प्रबोधिनी पद्म हिंदू राष्ट्र पायी आ आ प्रबोधिनी अंश मी धन्याचा त्याचा अंश मी धन्याचा ध्येयाचा सुगंध लाभला जीवना। ध्येयाचा सुगंध लाभला जीवना आता समर्पणा पूर्ण भावी आता समर्पणा पूर्ण भावी पूर्ण भावी ध्येयाचा सुगंध लाभला जीवना हो लाभला जीवना हो लाभला जीव।
गायक समीर दुबळे शलाका घैसास भाग्यश्री अभ्यंकर, जितेंद्र अभ्यंकर, मानिनी गुर्जर, बिल्वा द्रविड, भाग्यश्री गोकटे व इतर वाद्यवृंद मिलिंद गुणे, जितेंद्र कुलकर्णी, अमर ओक, प्रमोद चांदोरकर। स्वरसाज मिलिंद गुणे, जितेंद्र कुलकर्णी। काव्यरचना व स्वररचना ज्ञान प्रबोधिनीतील युवक व युवती। निर्मिती प्रमुख समीर दुबळे। निर्मिती सहाय्य मिलिंद संत। निर्मिती संचालन विश्वनाथ गुर्जर, महेंद्र सेठिया। निर्मिती ज्ञान प्रबोधिनी पुणे। निर्मिती प्रमुख व संचालन मिलिंद संत। निवेदन मिलिंद कुलकर्णी। ध्वनि मुद्रण मराठा चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज आणि मॉम स्टुडिओ पुणे। वितरण छात्र प्रबोधन ज्ञान प्रबोधिनी 510 सदाशिवपेठ पुणे 30।